सुपर हिट गाने के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट 93.5 रेड एफएम। आज आपल्याबरोबर टीचर्स डे स्पेशल मध्ये गप्पा मारायला आलेली आहे आपल्या सगळ्यांची लाडकी माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मधली राधिका म्हणजेच अनिता दाते केळकर। सो अनिता, म्हणजे शाळेतला हा एकच दिवस असायचा शिक्षक दिन, ज्या दिवशी आपण शिक्षक व्हायचो आणि आपल्या सगळे जे स्टुडंट्स आहेत आपल्या बरोबरचे जे मित्र आहेत त्यांना शिकवायचो, तर मग तू असं कधी शिक्षक बनली होतीस का शाळेत असताना?
हो, मी जवळजवळ दरवर्षी, मला आठवत आहे त्याप्रमाणे दरवर्षी शिक्षक बनले होते। पण आज मला सकाळीच असा प्रश्न पडला की मी दरवर्षी अशी साडी वगैरे नेसून का जायचे? त्यावेळेला असंच एक मनात असायचं की आपले शिक्षक हे साडी नेसून येतात तर आपणही साडी नेसून जावं, त्यांच्यासारखं बनवावं। मी बऱ्याचदा हेअरस्टाईल मॅच करण्याचा प्रयत्न करायचे, तिथेही मी कॅरेक्टर प्ले करायचे, तर फार मजा यायची ते सगळं करत असताना आणि तसा गेटअप करत असताना शिक्षक बनताना। आणि नकळत आपल्याला अनेक गोष्टी अधिक चांगल्या समजायच्या असं माझ्या लक्षात यायचं। शिक्षक दिन हा दिवस माझ्यासाठी खूप, कारण मी जे शिकवायचे त्या दिवशी ते माझ्या अधिक चांगलं, तर प्रत्येकाने शिक्षक बनावं असं मी म्हणेन, तर अनेक गोष्टी आपल्याला अधिक चांगल्या समजतील। त्यामुळे हा दिवस खर तर प्रत्येक महिन्यात यायला पाहिजे शिक्षक दिन असं वाटतं।
नक्कीच, थँक्यू सो मच, आज खूप मस्त गप्पा झाल्यात आपल्या टीचर्स डे ला। तुला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा।
थँक्यू सो मच।
सो ही होती आपली सगळ्यांची लाडकी अनिता दाते केळकर म्हणजेच राधिका सुभेदार। 93.5 रेड एफएम बजाते रहो।